पौलाचे रोमकरास पत्र, रोमकरास पत्र अध्याय एक। प्रेषित होण्यासाठी पाचारण केलेला, देवाची सुवार्ता सांगण्यासाठी वेगळा केलेला ख्रिस्त येशूचा सेवक पौल याचकडून देवाच्या संदेष्ट्यांच्या द्वारे पवित्र शास्त्रात पूर्वी सांगितलेली होती। ती ही सुवार्ता देवाचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त, जो देहाने एक मनुष्य म्हणून दाविदाच्या वंशात जन्माला आला, याच्याविषयी आहे। पण पवित्रतेच्या आत्म्याच्या द्वारे तो मरणातून पुन्हा जिवंत झाला, त्यामुळे त्याच्या सामर्थ्यासह देवाचा पुत्र असा गणला गेला। त्या आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे आम्हाला कृपा आणि प्रेषितपद मिळाले आहे, अशासाठी की जे यहुदी नाहीत त्यांच्यामध्ये त्याच्या नावांकरिता विश्वासाच्या आज्ञा पालनामुळे जो आज्ञाधारकपणा निर्माण होतो तो निर्माण करावा। तुम्हीही त्या यहुदी नसलेल्यांमध्ये आणि देवाकडून येशू ख्रिस्ताचे अनुयायी होण्यासाठी बोलाविलेले आहात। ज्या लोकांवर देवाने प्रेम केले आहे व त्याचे पवित्र जन होण्यासाठी बोलाविलेले असे जे लोक रोममध्ये आहेत, त्या सर्वांना मी लिहित आहे। आपला पिता व प्रभू येशू ख्रिस्त याचकडून तुम्हास कृपा व शांती असो। सुरुवातीलाच तुम्हा सर्वांसाठी येशू ख्रिस्ताद्वारे मी देवाचे आभार मानतो, कारण तुमचा विश्वास जगात सगळीकडे जाहीर होत आहे। देव माझा साक्षी आहे, ज्याची सेवा मी आत्म्याने त्याच्या पुत्राची स्वार्थ सांगून करतो। मी तुमची नेहमी आठवण करतो, माझ्या प्रार्थनेत मी नेहमी मागतो। जर देवाची इच्छा असेल तर शेवटी मला तुम्हाला भेटता येणे शक्य व्हावे। मला तुम्हाला भेटण्याची फार इच्छा आहे, यासाठी की काही आध्यात्मिक दानांविषयी तुम्हांबरोबर सहभागी व्हावे आणि तुम्ही बलवान व्हावे। म्हणजे जोपर्यंत मी तुमच्यामध्ये आहे तोपर्यंत आपण एकमेकांना विश्वासामध्ये मदत करू। माझ्या विश्वासामुळे तुम्हाला व तुमच्या विश्वासामुळे मला फायदा होईल। बंधूंनो, पुष्कळ वेळा तुम्हाला भेट देण्याची मला इच्छा झाली, यासाठी की जसे मला यहुदी तरांमध्ये मिळाले तसे तुमच्यामध्ये सुद्धा फळ मिळावे। परंतु आतापर्यंत मला तुमच्यापर्यंत येण्यास अडथळे आले हे तुम्हाला माहीत असावे। मी सर्व लोकांची ग्रीक आणि ग्रीक नसलेले शहाणे आणि मूर्ख सेवा केली पाहिजे। त्यासाठीच तुम्ही जे रोममध्ये आहात त्या तुम्हाला सुद्धा स्वार्थ सांगण्याची माझी फार इच्छा आहे। मला स्वार्थेची लाज वाटत नाही, कारण देवाचे सामर्थ्य जो कोणी विश्वास ठेवतो त्या सर्वासाठी तारण आहे, प्रथम यहुद्यांकरिता आणि नंतर ग्रीकांसाठी। कारण स्वार्थेमध्ये देवाचे नीतिमत्व ते विश्वासापासून विश्वास असे प्रगट झाले आहे। पवित्र शास्त्रात असे लिहिले आहे की
नीतिमान विश्वासाद्वारे वाचेल।
लोकांनी केलेल्या प्रत्येक अनितीच्या कृत्यामुळे व जे आपल्या अनितीने सत्य दाबून ठेवतात त्यांच्यामुळे स्वर्गातून देवाचा क्रोध प्रगट होतो। हे असे होत आहे कारण देवाविषयीचे ज्ञान त्यांच्यात दिसून येते व देवाने ते त्यांना दाखवून दिले आहे। जगाच्या निर्मितीपासून देवाचे अदृश्य गुण, त्याचे सनातन सामर्थ्य व त्याचे देवपण हे देवाने ज्या गोष्टी निर्माण केल्या त्यावरून प्रगट होतात। आणि जर तुम्हाला हे कळत नाही तर याचे तुम्हाला कसले समर्थन करता येणार नाही। कारण जरी त्यांना देव माहीत होता तरी त्यांनी देव म्हणून त्याचा आदर केला नाही किंवा त्याचे आभार मानले नाहीत। उलट ते आपल्या विचारात निष्फळ झाले आणि मूर्ख अंतकरणे अंधकारमय झाली। जरी गर्वाने त्यांनी स्वतःला शहाणे समजले तरी ते मूर्ख ठरले। आणि अविनाशी देवाचे गौरव याची मर्त्य मानव, पक्षी, चार पायाचे प्राणी, सरपटणारे प्राणी यांच्यासारख्या दिसणाऱ्या प्रतिमांशी अदलाबदल केली। यासाठी देवाने त्यांना त्यांच्या मनातील वाईट वासनांच्या व वैषयिक अशुद्धतेमुळे सोडून दिले आणि त्यांनी एकमेकांच्या देहाचा अनादर करावा यासाठी त्यास मोकळीक दिली। त्यांनी देवाच्या खरेपणाशी लबाडीची अदलाबदल केली व निर्माणकर्त्याऐवजी जे निर्मिलेले त्याची उपासना केली। निर्माणकर्ता सर्व काळ धन्यवादित आहे, आमेन। तेव्हा त्याची त्यांना शिक्षा मिळावी म्हणून देवाने नाईलाजाने त्यांना त्यांच्यावर सोडून दिले। त्यांना लाजीरवाण्या वासनांच्या स्वाधीन केले, त्यांच्या स्त्रियांनी स्त्रियांशी अनैसर्गिक संबंध ठेवले, तसेच पुरुषांनी स्त्रियांबरोबर नैसर्गिक संबंध ठेवणे बाजूला ठेवले व ते एकमेकाविषयी वासनेने पेटून निघाले। पुरुषांनी पुरुषांशी अनुचित कर्म केले आणि आपल्या ह्या निर्लज्ज कृत्यांमुळे त्यांना त्यांच्यामध्ये हे फळ मिळाले। आणि जेव्हापासून त्यांनी देवाला ओळखण्याचे नाकारले तेव्हापासून देवाने त्यांना अशुद्ध मनाच्या हवाली केले व ज्या अयोग्य गोष्टी त्यांनी करू नयेत त्या करण्यास मोकळीक दिली। ते सर्व प्रकारची अनिती, दुष्टपणा, लोभ, वाईटपणा, हेवा, खून, भांडणे, कपट, कुबुद्धी यांनी भरलेले असून दुसऱ्याविषयी नेहमी वाईट विचार करतात। ते चहाडखोर, दुसऱ्याची निंदा करणारे, देवाचा तिटकारा करणारे, उद्धट बढाया मारणारे, वाईट मार्ग शोधून काढणारे, आई वडिलांची आज्ञान मानणारे, तसेच मूर्ख, दिलेले वचन मोडणारे, कुटुंबियाबद्दल वात्सल्य नसणारे दुष्ट असे आहेत। देवाच्या नीतिमत्त्वाचा जो नियम सांगतो की जे लोक असे वागतात ते मरणास योग्य आहेत असे जरी त्यांना माहीत होते तरी ते त्या गोष्टी करतात, इतकेच नव्हे तर जे असे करतात त्यांना मान्यताही देतात।